राजगुरुनगर नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक सन 2025 ते 2030. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा जनतेचा सेवक संतोष भाऊ सांडबोर बोलतोय. प्रभाग क्रमांक 6 मधून आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी खेड तालुक्याचे माजी आमदार दिलीपान्ना मोहिते पाटील व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या चिन्हावर उमेदवारी जाहीर केली आहे. तरी आपण सर्वजण येणाऱ्या पुढील काळात मला मतदान रूपी आशीर्वाद द्यावे ही विनंती.